chinimandi.com podcast.
थकबाकी न मिळाल्यानं महापंचायतीचा इशारा. राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेच्या बैठकीमध्ये उसाचे पूर्ण पैसे न मिळाल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली. हे पैसे न मिळाल्यास 4 मार्चला महापंचायत बोलवण्याचा इशारा देण्यात आला. ऊस समिती परिसरात झालेल्या बैठकीत वेस्ट युपी महासचिव कैलाश लांबा यांनी सांगितलं की शेतकऱ्यांची अरबो रुपयांची देणी साखर कारखान्यांकडून बाकी आहेत. वेव ग्रुपच्या साखर कारखान्यानं अजून 1 रुपयाही बाकी चुकवलेली नाही. त्यांनी सांगितलं की आता होळी तोंडावर आली आहे. प्रशासनानं होळीपूर्वी शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे भागवले पाहिजेत. जिल्हाध्यक्ष विनोद कुमार म्हणाले, थकबाकी न भागवणाऱ्या साखर कारखान्यांविरोधात कुठलीच कारवाई होत नाही. विद्युत निगम आणि बँक थकबाकीदार शेतकऱ्यांना RC जारी केली आहे. जर शेतकऱ्यांनाच त्यांच्या पिकाचं मूल्य 1 वर्षानंतर मिळालं तर शेतकरी दर महिन्याला विजेचं बिल कसं भरू शकणार. ते म्हणाले की शेतकऱ्यांचं शोषण सहन केलं जाणार नाही. प्रशासनानं साखर कारखान्यांकडून 100% थकबाकी भागवली पाहिजे. असं झालं नाही तर 4 मार्चला कलेक्ट्रेटमध्ये महापंचायत घेतली जाईल. यावेळी अंकुश चौधरी, अचल शर्मा, राजपाल भगत, रीना देवी, उषा देवी, ठाकर सिंह, गोविंद सिंह, वेदप्रकाश, सचिन राठी आदी उपस्थित होते.